सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। लो जी, आपसे बातें करते करते यहां पे शो का दूसरा घंटा शुरू हो चुका है। स्वागत है आपका शो के इस दूसरे घंटे में। आणि आज मी तुम्हाला विचारलं की काय हो, म्हणजे घरामध्ये पैसा कोण जास्त खर्च करतो, बायका की पुरुष? फोन आलाय, ऐकत मला कोणी कॉल केलाय।
तनिष्का।
ओके, हाय तनिष्का।
हाय,
सांग तुला काय वाटतं पैसा कोण जास्त खर्च करतो, पुरुष की महिला?
ऍक्च्युअली तर मी असं म्हणायला नाही पाहिजे, पण ऍक्च्युअली गर्ल्स जास्त खर्च करतात, नो फॅक्ट। पण कसं आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा आहे की जे ज्यांना पैसे, जशी माझी मम्मा, तिला पैशांची जाणीव आहे, ती बरोबर जास्त खर्च नाही करत, ती सेव्हिंग्स करते। पण जे अडल्ट गर्ल असतात, जे टीनेजर्स असतात, कॉलेज गर्ल असतात, त्यांना मीन्स एवढं काही नसतं, ते ऑलवेज मीन्स ट्राय टू जस्ट बाय समथिंग न्यू,
राईट? मतलब जो लोग कमाते हैं, तनिष्का आपको ऐसा करना, जो लोग कमाते हैं उनको पैसे की कदर होती है, राइट?
या
है ना, जो नहीं कमाते तो फोकट का आ रहे भैया, उड़ाओ
जिम्मी करते।
अच्छा तू करतेस? नहीं, पण ही खूप चांगली गोष्ट, हाँ ही खूप चांगली गोष्ट की तू कबूल केलंस की तू पैसा उडवतेस म्हणून, है ना। चला, पोरीनं बायकांची साईड घेतली नाही, ती म्हणते की नाही खरं आहे, म्हणजे मुलीच जास्त खर्च करतात। तुम्हाला काय वाटतं, म्हणजे घरामध्ये कोण जास्त पैसा खर्च करतं, पुरुष की बायका? मला फोन करायचा, नंबर आहे माझा 9607007935, माझा नंबर आहे 9607007935। इस नंबर पर नांदेड आपने मुझे फटाफट फोन करना है। टाइम आएगा तू नंगा ही तो आया है, क्या घंटा लेकर जाएगा? ये गाना गली बॉय मूवी से, अपना टाइम आएगा, ऐकवतोय थोड़ा वेळ। ओनली ऑन 93.5 रेड एफएम, मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।